पाचचे आधी काय होतं आणि बाराच्या नंतर काय तेही परत सांगा.
1995 ज्यावेळेस डी एड सुरू झाले ना त्यावेळेस डी एड साठी स्वतंत्रपणे स्टाफ होता आणि डायटचा स्वतंत्र स्टाफ होता.
1995
आणि लोक डेप्युटेशन वर घेतले डायटला आणि डी एड चे जे स्वतंत्र प्री सर्व्हिस चे लोक जे होते ते काम करत होते. ते 5 लोक होते. 2 क्लास होते, डी एड फर्स्ट इयर आणि डी एड सेकंड इयर. ते त्यांचं पूर्ण मॅनेज करायचे आणि विद्यार्थी पण सॅटिस्फाईड राहायचे. ते आल्यानंतर त्यांना सगळं मिळायचं. हे 2006-07 पर्यंत चाललं व्यवस्थित. हे लोक डीएडचे क्लास कंडक्ट करणार आणि जे 2-3 लोक होते डायटचे त्यांनी वेगळे वर्कशॉप करायचे, टीचर ट्रेनिंग करायचं, असं व्यवस्थित चाललं. 2 स्पॅन असा आला काही डायरेक्टरनी अशी भूमिका घेतली की डायटच्या कुठल्याच लोकांनी स्कूल व्हिजिट करायचं नाही. त्यांनी फक्त डी एडला शिकवायचं.
ओके.
मग ते 2013 पर्यंत अशीच परिस्थिती होती. 14 पर्यंत अशीच परिस्थिती होती की कुणी शाळा व्हिजिट करत नव्हतं. ज्यांना वाटलं समजा कधीतरी तर ते फक्त स्कूल व्हिजिटला जायचं. नाहीतर नाही, स्कूल व्हिजिट मी फक्त बघण्यासाठी जायचं, सपोर्टसाठी नाही जायचं.
बर, ऑब्झर्व
करायचं, ऑब्झर्व करायचं. तेवढ्या पुरतं तुम्हाला काही गुड वाटलं बोलायचं नाही. तर ते एखादी गोष्ट चांगली आहे किंवा एखादी गोष्ट चुकीची आहे किंवा लर्निंग मध्ये आपल्याला सपोर्ट करायचं, इम्प्रूव्ह करायचं आहे, तर या व्ह्यूला कुणी जातच नव्हतं. आणि तसं ते ऍक्सेप्ट केलं म्हणजे करू दिलं जात नव्हतं.
तुमच्याकडून काही ऐकण्याची
गरज नाही यंत्रणा केंद्र प्रमुख विस्तार.
नंतर हा सिनेरिओ कधी चेंज झाला?
2015 मध्ये बदलला.
टोटल चेंज झाला,
टोटल चेंज झाला. ज्यावेळेस आता म्हणजे प्रिन्सिपल सेक्रेटरी बदलले, नंदकुमार साहेब आले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचं जॉब हा
इन सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट.
आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये स्टेट गव्हर्नमेंटनी GR पण काढला की DICPD हा जिल्ह्याची शिखर संस्था आहे टीचर ट्रेनिंगची. इथून पुढे जे ट्रेनिंग होतील, जे वर्कशॉप होतील, टीचर सपोर्ट जो होईल तो केवळ आणि केवळ DICPD राहील. आणि मग ऍक्सेप्टन्स थोडं थोडं वाढलं आणि मग लोक पण ऐकायला लागले की आता ही टीचर इन्स्टिट्यूट झाली, जिल्ह्याची शिखर संस्था झाली. नाहीतर पूर्वी ट्रेनिंग कुणी घ्यायचं? DO पण ट्रेनिंग घ्यायचं, विस्तार अधिकारी पण घ्यायचं ट्रेनिंग, केंद्र प्रमुख पण घ्यायचं ट्रेनिंग. ते सगळे आपल्या आपल्या स्तरावर ट्रेनिंग व्हायचं.
नंतर मग समजा बदल इकडच्या दिशेने होत गेला की इन सर्व्हिस मध्ये तुमचा रोल वाढत आणि प्री सर्व्हिस मध्ये कमी होत गेला.
कमी. याचा अर्थ दोन म्हणजे त्यावेळेस दोन्ही गोष्टी घडल्या. दरम्यानच्या कालावधीमध्ये प्री सर्व्हिसच अट्रॅक्शन पण कमी झालं.
हा,
इनपुट पण कमी झालं.
हा,
नोकऱ्या नाही या बेसखाली DED वर कुणी म्हणजे लक्ष पण नाही दिलं. म्हणजे 2013-14-15 हे 3-4 वर्ष अशा होते की काही कॉलेजमध्ये शून्य पण होते. आता DICPD काही काही 5, 2, 10 असे विद्यार्थी आलेले होते.
ते एक कारण घडलं की तुमचा फोकस आहे तो आमचा प्री सर्व्हिस वरून पूर्ण इन सर्व्हिस मध्ये गेला
आणि त्याला सपोर्ट
झाला. सर्कमस्टेन्शियल प्रॉब्लेम झाली
आणि त्यावेळेस प्रधान सचिव महोदयांनी पण असंच सांगितलं की नाही तुमचा जॉब हा नाही आहे, तुमचा जॉब डिस्ट्रिक्टची गुणवत्ता सुधारणार आहे, क्लासची गुणवत्ता सुधारणार नाही.
म्हणजे असं स्पष्ट सांगितलेलं का यू आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द DED प्रोग्राम अँड ओनली रिस्पॉन्सिबल फॉर द
रिस्पॉन्सिबल दोज प्रोग्राम,
बोथ ऑफ दोज
इन सर्व्हिस आणि प्री सर्व्हिस. पण प्री सर्व्हिस मध्ये विद्यार्थीच नाहीत ना, तिथं काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे? माझ्याकडे 5 मुलं आहेत किंवा 10 मुलं आहेत आणि हे 5 मुलं पण त्या इंटेन्शननं आलेले नाही आहे,
शिकण्यासाठी
नाही आलेले. असं पण घडलं बऱ्याच ठिकाणी. मग त्यांना पण वाटत नाही आम्हाला इथं तुम्ही आमच्या ऍडमिशन घेऊ टाका, बस आम्ही मग परीक्षेला.
मग तुमचं आजची स्थिती अशी आहे की 30-35 मुलं असताना सुद्धा तुमचा फोकस DED वरती शून्य आहे. हे खरं आहे ना? इट इज 0 and all on the peace in service.
Ami purna in
service. Has it ever said that you should not or you should stop working with DED?
Stop tari ya level
sangitlele nahi sangtay. Mag who is responsible for the DED the future of dear students.
Ultimately, we are all responsible.
पण मग मुलांनी तर असं सांगितलं की आम्हाला डायटचे शिक्षक शिकवतच नाही. त्याच्यात कॉलमच होते ना ते की ते आम्हाला शिकवतच नाही. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला सांगितलं गेलं की तुमचं काम ते नाही
आहे,
पण तुम्ही म्हणता की असं स्पष्ट पण सांगितलेलं नाही आहे. नाही स्पष्ट नाही ना सांगितलेलं,
नाही स्पष्ट म्हणजे आता दोन्ही गोष्टी
बॅलन्स करायच्या सांगितलेल्या आहेत.
बॅलन्स या उद्देशानं करायचं आहे की तुम्ही सपोर्ट केल्यामुळं काही गोष्टी बदलणारे आहे, काही गोष्टी
म्हणजे तुमचं प्लॅनिंगच असं नीट म्हणजे प्लॅनिंग कन्फ्युजनच आहे का दोन्ही फ्रंट वरती?
कन्फ्युजन नाही म्हणता येणार असं.
मग असं गाईडलाईन्स नाहीत का अशा की इकडे इतका वेळ दिला पाहिजे आणि डाएट कडे इतका दिला पाहिजे? आहे
गाईडलाईन आहे माझ्याकडे
त्याची. त्याचं काही आहे का? त्याचं काही आहे का प्लॅनिंगचं इतका पर्सेंट वेळ इन सर्व्हिस मध्ये इतका पर्सेंट प्री सर्व्हिस?
असं नाही आहे माझ्याकडे. म्हणजे प्री सर्व्हिसची तुकडी आहे तर मी ते मॅनेज करावं. म्हणजे माझ्या लेवलवर मी मॅनेज करत असताना तो स्टाफ वापरला पाहिजे असं नाही. म्हणजे डायटचा जो वर्गचा अधिकारी आहे त्यानंच जाऊन क्लासमध्ये शिकवावं असं नाही. तर मी माझ्या लेवलवर मॅनेज केले ना. डीएडला शिकवणारे जे गुरुजी आहेत त्यांना मानधनावर मी तिथं ठेवलं वर्षभरासाठी. तीन तीन महिने त्यांना नेमलं. आज मी दोन
डीएडला शिकवण्यासाठीची पात्रता डीएड नाही आहे ना?
नाही.
मग ते शिकवू शकतात का इकडचे? त्याला एम ए बी एड पाहिजे ना डीएड?
बीएडचेच लोक आहेत ना
ते का? ते रिसोर्स पर्सन म्हणून तुम्ही इकडे घेतली?
डेप्युटेशनवर घेतलेले तीन लोक मी तिथं.
त्यांना शिकवत
डीएडला शिकवत होते पूर्वी जे गव्हर्नमेंट डीएड कॉलेज मध्ये आहे तेच लोक तिथं त्यांना शिकवतात. आता ते मुलांना असं वाटत असेल की हे अमुक डायटचे गुरुजी आहेत ते मला नाही शिकवले.
हा ते म्हणतात की
ते तसं नाही
वी आर नॉट पार्ट ऑफ डायट असं पण म्हणतात ते की आम्हाला काही ते प्राचार्य पण येत नाहीत आमच्याकडं आणि शिक्षकही येत नाहीत आमच्याकडं असं ते म्हणतात. आमचं आणि ते दोन तीन शिक्षकांचं चाललेलं असतं असं त्यांचं.
हे खरं आहे,
हे खरं आहे. ओके. पण मुलांच्या क्वेश्चनेअरमध्ये होतं की प्राचार्य किती दिवसातून भेट देतात आणि किती वेळा आले. तर मुलांनी सांगितलं ते कधीच आलेले नाही दोन वर्षात. म्हणजे हे तुमचं क्लिअर, इट इज क्लिअर, यू नो दॅट. तेच मला कन्फ्युजन होतं की तुमचं जर काही पर्सेंट बॅलन्स असेल इतके इकडं इतकं इकडं आणि मग जर ते तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर आपण मग त्याच्याबद्दल पण लिहू शकतो की आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं पाहिजे की हेच करा किंवा स्ट्रिक्टली हे इतकं करा असं काही. तसं काहीच नाही
सांगितलं नाही ना.
हां, त्याच्यामुळे हा सगळा
गोळ रिव्ह्यूमध्ये जे यायला पाहिजे.
हां, मग तेच आम्हाला लिहायचं की हा गोळ कसा मिटेल. कारण ते मुलं आता नकारात्मक मानसिकतेमध्ये जर शिक्षक होत असतील तर ते पुढचे 40 पिढे बसवणार. त्यांची जर 40 वर्ष सर्व्हिस झाली समजा, 20 वर्ष नोकरी लागली ते बरोबर, तर ते किती मोठं पुढं नुकसान होईल शिक्षणाचं. चालेल सर, मग मी करतो.